प्रेषितांची कृत्ये याचा 24वा अध्याय. 5 दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिरतुल्य नावाचा कोणी एक वकील हे खाली आले आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिरतुल्य त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहे, म्हणून त्याचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने व सर्व प्रकारे सर्वत्र स्वागत करतो. तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहुदी लोकात हा बंड उठवणारा असून नासुरी पंथाचा पुढारी आहे. याने परमेश्वराचे भवनही विटवण्याचा प्रयत्न केला, त्यास आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने याला आमच्या हातातून काढून नेले आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टीचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल. तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत असे म्हणून दुसऱ्या यहुद्यांनी ही दुजोरा दिला. मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, आपण पुष्कळ वर्षापासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्या संबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो. आपल्याला पूर्णपणे कळून येईल की मला येरुश्लेम शहरास उपासना करावयाला जाऊन अजून 12 पेक्षा अधिक दिवस झाले नाहीत आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा बंडाळी वाजवताना मी त्यांना आढळलो नाही. ज्या गोष्टीचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबित करता येत नाहीत. तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्टाच्या लेखात आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो आणि नीतिमानाचे व अनितिमानाचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यासंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो. मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकात दान धर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो. शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते. त्यांचे माझ्याविरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायला होता किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध यांना दिसून आला ते यांनी तरी सांगावे. यांच्यामध्ये उभे राहून मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज न्यायसभेपुढे होत आहे. हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्धार अपराध असला तर असेल. फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसियाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकाराचा निकाल करीन. आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की ह्याला पहारात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना त्याची सेवा करण्यास मनाई नसावी. मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ल्या हिच्यासह आला व त्याने पावलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. तेव्हा नीतिमत्व, इंद्रिय दमन व पुढे होणारा न्याय ह्याविषयी तो भाषण करत असता फिलिक्सांनी भयभीत होऊन म्हटले, आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन. आणखी आपणास पावलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुन्हा पुन्हा बोलवून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. पुढे 2 वर्षानंतर फिलिक्सच्या जागेवर फुरके फेस्त हा आला तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पावलाला कैदेतच ठेवून गेला.